ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नक्षलवादी चळवळीतला वरिष्ठ नेता भूपतीचं गडचिरोलीत आत्मसमर्पण. देशातल्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 पर्यंत घसरली. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर. ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री गायिका राऊ बालसरस्वती देवी यांचं निधन. आणि पाकिस्ताननं केलेली शस्त्रसंधीची विनंती अफगाणिस्तानकडून मान्य. नक्षल चळवळीतला मोठा नेता, माओवाद्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह 61 नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं. भूपतीचं आत्मसमर्पण हा नक्षली चळवळीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यामुळे राज्यातला नक्षलवाद संपल्यात जमा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
काही महिन्यांपूर्वी भूपतीची पत्नी ताराका हिनं गडचिरोलीत शस्त्र टाकली होती, तेव्हाच भूपतीही शरण येणार हे संकेत मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांची शरणागती संबंधी चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांच्या समोरच शरणागती पत्करणार ही त्याची अट सरकारनं आज मान्य केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची प्रत देऊन कायद्याचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचं स्वागत केलं. भूपतीवर विविध राज्यात मिळून 5.5 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस होतं. उत्तर गडचिरोली पाठोपाठ दक्षिण गडचिरोलीतला नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आता उरलेलं जे केडर आहे, जे छत्तीसगड मध्ये आहे, त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे. आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते. आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं उत्तम पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. फेब्रुवारी महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आत्मसमर्पण न करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही फडणवीस यांनी चळवळीतल्या नक्षलवाद्यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
छत्तीसगडमध्ये सुकमा इथं 50 लाखांचं बक्षीस लागलेल्या 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यात PLGA बटालियन क्रमांक 1 मध्ये सक्रिय असलेल्या 2 कट्टर माओवाद्यांचा समावेश असल्याचं सुकमाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. देशातल्या नक्षलवादाचा अतिप्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 3 पर्यंत कमी झाली आहे, तर एकूण नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 पर्यंत घसरली आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं. सध्या छत्तीसगडमधल्या बिजापूर, सुकमा आणि नारायणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. 2013 देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या 18 पर्यंत आणि आता 11 पर्यंत कमी झाली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यंदाच्या वर्षात CPI माओवादी पक्षाचा सरचिटणीस तसंच पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे 8 सदस्य यांच्यासह 312 नक्षलवादी विविध ठिकाणी चकमकीत मारले गेले. 836 जणांना अटक झाली तर 1600 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षातले विक्रम मोडीत निघाले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता त्यांच्या PF खात्यातली रक्कम लग्न, घर खरेदी यासारख्या कारणासाठी अवघ्या 1 वर्षात काढता येणार आहे. यापूर्वी यासाठी 5-7 वर्ष थांबावं लागत होतं. शिक्षण आणि आजारपणासाठी PF मधील रक्कम काढणंही आता सोपं झालंय. तसंच विशेष संकटाच्या परिस्थितीत PF मधली शिल्लक रक्कम वर्षातून 2 वेळा काढता येईल अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. नोकरी सुटल्यावर कर्मचाऱ्यांना लगेच 75% रक्कम काढता येईल. उर्वरित रक्कम 1 वर्ष झाल्यावर काढता येईल. यापूर्वी PF मधून वारंवार पैसे काढून घेणाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी 10 वर्षांची अट पूर्ण करता येत नव्हती. आता यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. निवृत्ती वेतन न मिळणाऱ्या वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विनाउत्पन्न विधवांना माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारं दरमहा 4000 रुपयांचं अनुदान वाढवून आता 8000 करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे. येत्या 1 नोव्हेंबरनंतर केलेल्या अर्जासाठी हा निर्णय लागू असेल असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या, आणि हो दिवाळी अंक.
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय.
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी.
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका. येत्या 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एआर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर दीपवाणी.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आज उमेदवार यादी जाहीर केल्या. संयुक्त जनता दलानं 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात अनेक मंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्री श्रवणकुमार नालंदा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, तर वरिष्ठ नेते विजयकुमार चौधरी सराई रंजन मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. समाज कल्याण मंत्री मदन साहनी आणि शिक्षण मंत्री सुनील कुमार हेही पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उमेश कुशवाह, महेश्वर हजारी, अश्वमेध देवी या वरिष्ठ नेत्यांनाही जेडीयूनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर लोकजनशक्ती पक्ष रामविलासनं आपल्या 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात राजू तिवारी, संजय कुमार सिंह, विष्णुदेव पासवान, सीमंत मृणाल, सुरेंद्र कुमार, संजय कुमार आणि बाबूलाल शौर्य यांचा समावेश आहे. भाजपनंही आज 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात गायक मैथिली ठाकूर या अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढणार असून माजी सनदी अधिकारी आनंद मिश्रा बक्सर मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलगू चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका राऊ बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं. त्या 97 वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरू केलं. 1943 भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्री आणि गायिका म्हणून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी योगदान दिलं. आकाशवाणीच्या त्या पहिल्या सुगम संगीत गायिका होत्या. महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेता पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. धीर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 1988 बी आर चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेत साकारलेल्या कर्ण या भूमिकेमुळे पंकज धीर प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर त्यांनी दस्तक, कानून या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. पाकिस्तानच्या विनंतीवरून अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी करायला संमती दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीनुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक भागात हल्ला केला. त्यात 12 अफगाणी नागरिक ठार तर 100 पेक्षा जास्त जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या सशस्त्र दलांनी अनेक पाकिस्तानी जवानांना ठार केलं. तसंच त्यांची ठाणी, शस्त्रास्त्र आणि रणगाडी ताब्यात घेतल्याचं तालिबानने सांगितलं आहे. या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. 2030 राष्ट्रकुल स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहेत. भारतानं यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रकुल संघटनेनं मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, व्यापार आणि सेवामंत्री जेराल्ड अलकमीन आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर ते उद्या व्यापार मंत्रीस्तरीय आढावा बैठकीत सहभागी होतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नक्षलवादी चळवळीतला वरिष्ठ नेता भूपतीचं गडचिरोलीत आत्मसमर्पण. देशातल्या नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 पर्यंत घसरली. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर. ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री गायिका राऊ बालसरस्वती देवी यांचं निधन. आणि पाकिस्ताननं केलेली शस्त्रसंधीची विनंती अफगाणिस्तानकडून मान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.